परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वां हनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः सांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सो हम योगरतम कृतार्थ चरितम् वंदे यतिम माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जो ध्यान सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यान ही विसरे तेणेसी वालभ तुझ, तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे, वेदा ही एवढे बोलणे नेघसी कानी, मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव भजो काई, दैवी के सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिलाहो, म्हणून आता काही नो हो तुझ लागी जी, जई सर्वथा सर्व ही नोहिजे तई अद्वया तूते लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा। हे आराध्य लिंगा सद्गुरु स्वामी, जेव्हा सर्व थैव जे काही सर्व आहे ते त्या सकट मी नावाचा पदार्थ नाही, जई सर्वथा सर्व ही नोहिजे तई अद्वया तूते लाहिजे, तेव्हा हे सद्गुरुनाथा ज्यांच्या ठिकाणी अद्वय बोध भरलेला आहे असे सद्गुरु तेव्हाच तुमची प्राप्ती होते। हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा, हे आराध्य लिंगा सद्गुरु स्वामी तुमचं हे वर्म मी जाणतो आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपण ध्यान करतो आहोत असा भाव ध्यात्याच्या मनामध्ये जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मनच नाहीस न झाल्यामुळं तुमच्याशी एकरूपता अशक्य असते। आणि ध्याता ध्यानसमयी जेव्हा आपण ध्यान करतो आहोत हेही विसरतो, म्हणजे त्याचं मनच नाहीस होतं, तेव्हा अचानक तू भेटून जातोस। ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ, स्वरूपानंद म्हणतात ध्येय असावे सुदूर कि जे कधी न हाता यावे, खूप दूर असावं कि जे आपल्या हाताला कधी येणार नाही येऊ नये इतकं दूर असावं, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, मात्र त्या ध्येयाकडे जाण्याच्या दृष्टीने त्या ध्येयाच्या प्रकाशामध्येच त्या ध्येयाकडे वाटचाल चालू असावी। प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, आणि असा प्रवास घडत असताना अशी चाल चालत असताना आपण चालतो आहोत हे देखील विसरून जावं जणू. आणि मग भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. ध्याता हा ध्यान करता करता जेव्हा ध्येय रूप होतो. ध्यानाची व्याख्या सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी देखील, ध्याता आपणची परी पै ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा. ध्याता ध्यान करत असताना ध्यानाच्या प्रक्रियेच्या योगाने ध्येयत्वाकडे जातो, ते ध्येयत्व प्राप्त करून घेण्यासाठी बसतो, त्याला ध्यान रूढी असं म्हणतात. तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडुसुता की जय जय गा. या प्रक्रियेमध्ये मात्र ध्येय ध्यान आणि ध्याता यांची एक रूपता होते. नंतर ध्याता वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. ध्यात्याला अनुभव नावाचा कोणताही प्रकार शिल्लक राहत नाही. अनुभव ज्याला येतो ती इंद्रिय परास्त झालेली असतात. अनुभव ज्या मनाला येतो ते मन नाहीसं झालेलं असतं. बुद्धी जिथं अनुग्रह जिथं अनुभव घेते ती बुद्धी तदाकार होते. त्या बुद्धीतच ज्ञानाचा प्रकाश पडतो. ती बुद्धी वेगळेपणाने न जाणता ती बुद्धीचं ज्ञान स्वरूप होऊन जाते. अशा रीतीने ध्याता हा ध्येय स्वरूप जेव्हा होतो तेव्हा त्याचं ध्यान आणि ध्येय आणि ध्याता या तिन्ही अवस्थांचा नाश होतो. या तिन्ही त्रिपुटी ध्येय ध्यान ध्याता या नाहीशा होतात, संपुष्टात येतात. जो ध्यान सुये मानसी तरी तू नाही त्याचे देशी. आणि ध्यानानी कोणाला प्राप्त करायचं आहे तर हे परमात्म स्वरूप सद्गुरु तुम्हाला प्राप्त करायचं आहे. आपण जी उपासना करतो किंवा आपण जे ध्यान करतो त्या ध्यानाच्या अंती उपासनेच्या अंती जेव्हा परमात्मा शिल्लक राहतो तेव्हा त्या परमात्म्याचा भोग घेणारा आपण मात्र नाहीसा होऊन जातो. हाच विषय पाचव्या अध्यायात शेवटी सांगताना भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वभूत महेश्वरम. मी सर्व भूतांमध्ये महान ईश्वर आहे, सर्व यज्ञ आणि तपांचा मी भोक्ता आहे असं जाणून मला अशा प्रकारे जाणून ते शांतीला प्राप्त होतात. ध्यान करतो मी मकरंद माधव वझे नावाची व्यक्ती ध्यानाला बसलेली आहे, पण ध्यान करताना ती स्वतःला विसरते, नावाला विसरते, रूपाला विसरते, देहाला विसरते, मनाला विसरते, बुद्धीला विसरते. आणि देह मन बुद्धी नाम रूप आकार यांच्या बुडाशी असणारं चैतन्य केवळ शिल्लक राहतं. त्या चैतन्याला मी म्हणायला मात्र तिथं ती व्यक्ती नसते. मग तिथं कोण असतो? तिथं परमात्म्याचा उदय होतो आणि त्या आनंदरूप परमात्म्याचा भोग आनंदरूप परमात्माच घेत असतो. तिथं भोग घेणारा मी वेगळा व्यक्ती म्हणून कोणी शिल्लक राहत नाही. समजते मी काय म्हणतोय? त्यामुळे ध्यानाने तुला प्राप्त करून मी घेईन असं म्हणणं हे अहंकारामध्ये मोडतं. या सगळ्या गोष्टी जायला लागतात. मन जायला लागतं, इंद्रिय जायला लागतात, मीपणाचा भाव जायला लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा भोग असा आहे की भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी. ते वेगळेपणे भोगी जे जैसे पक्षीय फळ चुंबी जे. एक पक्षी आहे, एक फळ आहे आणि पक्षांनी फळ खायचं आहे. आपले सगळे भोग असे असतात. एक मी आहे, एक विषय आहे आणि मी विषयाचं सेवन करायचं आहे. तैसे नाही येथ विसरी जे भोगीते पण ही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी. हा जो मी आहे ना सेवन करणारा कोणत्याही विषयाचं, मी संगीताचं सेवन करतो, मी दृश्याचं सेवन करतो, मी आहाराचा उत्तम पदार्थाचं सेवन करतो, हा जो सेवन करणारा मी आहे तो मीपणाच तिथं नाहीसा होतो. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसिदे मिठी गाढेपणे. मग त्या ठिकाणी तो सुखाशी एकरूपच होतो, तिथं मिठीच बसते. तिये आलिंगन मेळी होपे होये आपे आप कवळी, जैसे जळ जळी जळावरी लोळे. जशी लाट लोळते पाण्यावरच लोळते आणि पाण्याशी एकरूप होऊन जाते. अशी अवस्था जो प्राप्त करतो त्याला मात्र तू फार सुलभ असतोस, असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना म्हणत आहेत. तू ते सिद्धची जो नेणे, तू सिद्धच आहेस, तू आहेच आहेस. न असत हा विद्यते भावो, जे असत आहे त्याला भाव नाही. भाव म्हणजे व्यक्तता, अस्तित्व. देह असत आहे, त्या देहाला एक भाव आहे, अस्तित्व आहे, पण ते अस्तित्व जाणारं आहे. देह जाणारा आहे, मृत्यू घडलेले असतात, आपल्या घरातही मृत्यू घडतात, तेव्हा देह टिकत नाही, देह जातो. म्हणून जे असत आहे ते असं ओळखायचं की त्याचा भाव शक्य नाही. कालांतराने ते जे नाहीसं होतं ते असत. न अभावो विद्यते सतः, पण जे सत आहे त्याचा मात्र कधीही अभाव होत नाही. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी सत रूपाने जर काही असेल तर जाणीव आहे. सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा असं समर्थ म्हणतात. सर्प जाणून तुम्हाला चावण्यासाठी म्हणून आला, आणि आपण जाणून तो चावायला येतो आहे म्हणून पळून गेलो. या दोन्ही ठिकाणी जाणीव शक्ती मात्र एकच आहे. ही जी जाणीव शक्ती आहे तिचा नाश होत नाही. ती बोलणाऱ्याच्या अंतर्यामी आहे आणि ऐकणाऱ्याच्याही अंतर्यामी आहे. बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या अंतर्यामी ही एक समान वस्तू आहे. ही जाणीव ही सिद्धच आहे. एखादा देह गेल्यामुळे ती नाहीशी होत नाही, दहा देह गेल्यामुळे नाहीशी होत नाही. ती सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व काळी कुठं ना कुठं अस्तित्व मात्रच आहे, आणि ते परमात्म्याचं स्वरूप आहे. असं जो जाणत नाही, तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणे. तो आपण मोठे सर्वज्ञ आहोत अशा आविर्भावात वर्तन करत राहतो, पण तुला सिद्ध करण्यासाठी कशाचीच गरज नाहीये. हा मात्र प्रवचन करतोय, हा मात्र म्हणतोय की मी बोलतो ते आलं का तुमच्या लक्षात? जे लक्षात घेणारे आहेत त्यांच्या अंतर्यामी तोच परमात्मा आहे हे याला कळत नाहीये. हा आपल्या स्वतःला सर्वज्ञ समजतोय, आणि असे सर्वज्ञ समजणारे खूप आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी. वेद एवढे बोलले पण तू कान झटकून टाकलेस. तुझ्याबद्दल प्रवचन करणारे, तुला तुझं वर्णन करणारे तुला न समजता, म्हणून समर्थांनी तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती असं म्हटलेलं आहे. फक्त राख दूर करायची आहे जर साठलेली असेल तर. निखारा हात आहे याची जाणीव न ठेवता जो बोलतो तो दुसऱ्याला शहाणा करू शकत नाही. मी अशी एक गोष्ट वाचली की एकदा एका धार्मिक गावी रविवारी चर्चमध्ये एक नवीन धर्मगुरू त्या गावात आलेलेच होते म्हणून त्यांचं प्रवचन ठेवलेलं होतं. त्यांची ओळख करून दिली गेली प्रार्थनेनंतर आणि मग ते बोलण्यासाठी डायसवर उभे राहिले. त्यांनी सगळ्या श्रोतृ समुदायावर नजर टाकली तर सगळे उत्सुकतेने त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर झालेले त्यांना दिसले आणि त्याच वेळेला त्यांना एक आश्चर्याचा भाव त्यांच्या अंतर्यामी चमकून गेला की एवढं धार्मिक गाव आणि जवळपास सगळा गाव प्रवचन ऐकण्यासाठी येतो तरी देखील मी जे बोलतो ते ऐकण्यासाठी हे किती उत्सुक आहेत. वक्ता नेहमी फसत असतो बरं का. किती उत्सुक आहेत हे. यांना आता मला उपदेश करायचा आहे. यांच्यापैकी कोणकोण जाणतात कोणकोण जाणत नाहीत हे तर पाहू. म्हणून त्यांनी असं विचारलं की तुम्ही मोठ्या उत्सुकतेने इथं पाहता आहात मला माझं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून तयार झालेले आहात. मला समजू देत तरी की इतकी वर्ष इथं प्रवचनं चाललेली आहेत या चर्चमध्ये आलेल्या श्रोत्यांपैकी अज्ञानी कोण आहे की ज्याला उद्देशून मला बोलायचंय असे कोण आहेत. सगळीकडे शांतता पसरली. कोणी उठून उभं राहायला तयार नाही. जो अज्ञानी असेल त्यांनी म्हणजे मग निदान मी त्याच्याकडे पाहून तरी बोलेन मला समजेल तरी कोणाला नक्की उपदेश करायचा आहे. त्यांनी दोनदा आणि तिसऱ्यांदा आवाहन केल्यानंतर एक मनुष्य उभा राहिला कशी तरी खुरटलेली दाढी विस्कटलेले केस. ढगळ अंगरखा. वक्त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य जणू आलं. ते म्हणाले की तू अज्ञानी आहेस. तर तो म्हणाला नाही मी अज्ञानी नाही. या सर्व लोकांनी एवढाच मी रोज दर रविवारी इथं प्रवचन ऐकतो. मग तू उभा कशाला राहिलायस. की तुम्हाला कंपनी द्यायला उभा राहिलोय. तुम्ही एकटेच उभे आहात तुम्हाला कंपनी द्यायला मी उभा राहिलोय. मला नको वाटलं की इथं फक्त तुम्ही एकटे उभे आहात म्हणून मी केवळ उभा आहे. मी अज्ञानी वगैरे नाहीये. श्रोत्याच्या ठिकाणी ज्ञान गृहित धरून नव्हे तर त्याच्या अंतर्यामी ज्ञान आहे अशा सदिच्छेनी सद्गुरू श्रोत्याला समोर असणाऱ्या शिष्याला उपदेश करत असतात. तत्त्वम असि श्वेत केतो इति म्हणजे मी जे आहे ना तेच तू आहेस. तो परमात्मा आहे तोच तू आहेस. तू आणि मी तू आणि परमात्मा परमात्मा आणि मी आपण एक आहोत. इतक्या बरोबरीनी सद्गुरु शिष्याला उपदेश करतात महत्ता देऊन. आणि हे न समजता तू ते सिद्धची जो नेणे तू तू असिद्ध नाहीच आहेस. हे न जाणता सर्वज्ञपणा मिरवणारे तुला कसे जाणू शकतील. तू तर वेदांचं देखील बोलणं कानाआड करणारा. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव. स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझी आठाई असं पुढे 18व्या अध्यायामध्ये गुरुस्तवन करतानाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमची स्तुती म्हणजे मौन राहणं हीच खरी तुमची स्तुती आहे, मौन राहणं आणि तुमच्या स्वरूपाशी एकरूपता साधणं ही तुमची स्तुती आहे, आणि पूजा म्हणजे काही न करणं म्हणजे खरं तुमची पूजा आहे. आम्ही जर ओवाळायचं ठरवलं तुम्हाला तर तुम्ही देह नाही, आम्ही जर गंध लावायचं ठरवलं तर अर्जुनाची कशी परिस्थिती झाली, तुमच्या कोणत्या मुखाकडे पाहू, सगळीकडे तुमची मुख आहेत, सगळीकडे तुमचे हात आहेत, सगळीकडे तुमचे पाय आहेत. हे एवढे डोळे आहेत ते परमात्म्याचे डोळे आहेत जे आता माझ्याकडे पाहत आहेत. हे सद्गुरुनाथा, तुमचं खरं स्वरूप मौनामध्ये समजतं. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. आता स्तोत्र म्हणून तुमचं स्तवन करण्याची हाव इच्छा मी कशाकरता धरावी. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं आलेलं होतं, तुम्ही तेच इतक्या उत्सुकतेने ऐकता की कधी कधी माझाही गोंधळ होतो. मागच्या वेळेला त्या वक्त्यासारखंच झालं, कारण असे उत्सुकतेने ऐकतात त्यामुळे मग सांगू सांगू असं वाटत राहतं. प्रत्यक्षत तुम्हाला हे सगळं माहिती आहे, मागच्या वेळेला तुम्ही ऐकलेलंच आहे. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. दिससी तेतुली माव भजो काई. म्हणून तुमचा देह दिसतो आहे तर ती माया आहे, तुमचं भजन कसं करणार, तुमचं पूजन कसं करणार. दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिला हो. म्हणून आता काही न हो तुझ लागी जी. म्हणून मोठ्या दैववशात तुमची सेवा करायची जरी ठरवली तरी सेवा करणं याचा अर्थ सेवा करणारा मी कोणीतरी आहे, सेवा घेणारे आपण कोणीतरी आहात, या द्वैत बुद्धीमुळं तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी खरं तर द्रोहच घडेल. म्हणून आता काही न हो तुझ लागी जी. आता तुमच्या ठिकाणी काहीही न होऊन राहणं हा एवढा एकच उपाय आहे. जै सर्वथा हो, एक पाच मिनिट आपण शांत. जई सर्वथा सर्व ही नोहिजे तई अद्वया तूते लाहिजे म्हणून सर्वथैव देहानी मनानी बुद्धिनी अंतकरणानी वृत्तीनी विचारानी आपण काहीही नाही आपण निराकार आहोत आपण अव्यक्त आहोत आपण अचिंत्य आहोत आपण जाणीवरूप आहोत आपण शांत स्वरूप आहोत आपण अव्यक्त आहोत अविकार आहोत बाकी दृश्य आपण नाही आकारवान आपण नाही विकारवान आपण नाही असं जेव्हा होईल तई अद्वया तूते लाहिजे तेव्हा तुमच्याशी एकरूप झालं समजा हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा किती जाणून गुरु भजत होते गुरूंना भजत होते ज्ञानेश्वर महाराज हे आराध्य लिंगा असं आपलं स्वरूप मी जाणतो आता इथं हे वर्म मी जाणतो असं म्हणणारा मुळात आपण अविकारी अदृश्य अव्यक्त अशा बोधात आहे हा मी नाहीये हा व्यवहाराकरता वापरला गेलेला मी आहे व्यवहाराकरता मी वापरायला लागतो की नाही किती व्यापक बोध झाला तरी आता हा माझा शर्ट आहे याला मी कोणाचा शर्ट म्हणायचं काय म्हणायचं याकरता जेवढा मी वापरायला लागतो तेवढा मी वापरावा लागतोच त्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो कोणीच नाही त्याचा हा शर्ट आहे असं म्हणायचं नाही म्हणू शकत तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण रामकृष्ण म्हणायचं ना मिठाची भावली सागराचं माप घ्यायला गेली ती परत आलीच नाही ती सागराशी तदाकार होऊन गेली तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो तसं माझा नमस्कार आहे आपल्याला नमस्कार वारंवार करायची वेळ येते आपण पांडुरंगाला नमस्कार करत असतो आपण स्वामीजींना नमस्कार करत असतो हा नमस्कार करत असताना ज्ञानेश्वर महाराज कोणत्या बोधात नमस्कार करतायत हे याच्यातून समजतं कुठेतरी आपल्याला देखील हे जमावं म्हणून एक साधना देखील नकळत इथं आली तरी नुरोनी वेगळे पण रसी भजी नले लवण तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो आता एवढं बोलल्यानंतर रिता कुंभ समुद्री निगे रिगे तो उचंबळत भरवनी निगे रिकामा कुंभ समुद्रामध्ये गेला समुद्रामध्ये शिरला तो उचंबळत भरवनी निगे तो समुद्राच्या पाण्याने ओतप्रोत भरून जसा वर यावा का दशी दीपसंगे दीपूची होय वात दिव्याच्या संगतीनी त्या वातीला दुसऱ्या दिव्याचा जर स्पर्श झाला तर ती वात जशी दीपच होते अग्नीला वाहक लागतो त्याच्याशिवाय अग्नी अग्नी नावाचा पदार्थ नाही एखाद्या वस्तूला त्यांनी व्यापलं तर अग्नी दिसतो नाहीतर एरवी अग्नी नाही आहे ती जी वात असते ती जशी दिव्याच्या संगतीला आली की दिवाच बनून जाते तैसा तुझी या प्रणीती तसा शरणागत भावानी तुम्हाला शरण येऊन नमस्कार केल्यानंतर मी पूर्णू जाहलो श्री निवृत्ती, तुम्हाला नमस्कार केल्यानंतर खासियत अशी की या बोधानी नमस्कार केल्यावर मीच पूर्ण होऊन गेलो, आता आणि न व्यक्ती गीतार्थुतो, आणि हा पूर्ण होऊन आता गीतार्थ काय आहे तो व्यक्त दशेला मी आणीन, ही वेगळी ताकद आहे. मी पूर्ण झालो आणि आता गीतार्थ सांगतो आहे असं मोठ्या नम्रतेने सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होऊन ज्ञानेश्वर महाराज सहजगत्या बोलत आहेत. आता रीता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरवनी निगे का दशी दीप संगे दीपूची होय तैसा तुझी या प्रणीती मी पूर्णू जाहलो श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थू तो. आणि मग या अध्यायाची एक सुंदर प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. अजून श्लोक सुरू व्हायचा आहे. श्लोक आहे ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्व माहो रजस्तमः. पण हा श्लोक आणि पूर्ण झालेलं गुरुस्तवन याच्यामध्ये 13-14 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात. तरी षोडशाध्याय शेखी 16व्या अध्यायामध्ये ती समाप्तीच्या श्लोकी 16व्या अध्यायाच्या श्लोकाच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये जो ऐसा निर्णय निष्टंकी ठेविला देवे, देवांनी एक निर्णय सांगितला. कोणता निर्णय होता? तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम यहा रहसी. असा जो निर्णय तुम्ही सांगितला, शास्त्र प्रामाण्य ठेवून कर्म करण्याचा तुम्ही निर्णय सांगितला. कार्य काय आणि अकार्य काय, म्हणजे करणीय काय आणि काय न करावं, याच्यासाठी नेहमी शास्त्रांना प्रमाण मानायला तुम्ही शिकवलं सांगितलं. आणि हे प्रमाण मानत कर्म करावीत असा तुम्ही निर्णय केलात. जो ऐसा निर्णय निष्टंकी ठेविला देवे, जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. तुम्ही मला असं सांगितलं असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. जे कृत्य काय आणि अकृत्य काय याची नीट व्यवस्था लावायची असेल तर आणि कर्माचं अनुष्ठान करायचं असेल तर त्यानुसार शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. तू शास्त्राकडे पाहूनच निर्णय घेतला पाहिजे, स्वबुद्धीला अनुसरून नाही, विकारांना अनुसरून नाही, स्वार्थाला अनुसरून नाही, तुझ्या प्रकृतीच्या ओढींकडे पाहून नाही, शास्त्र सांगतात तेच करायचं, अशा बेतानी चाललास परमार्थियान करता. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात विचार करायला लागला, म्हणे हे ऐसे कैसे असं कसं काय हे सांगतायत. जे शास्त्रविण नसे सुटिका कर्मा. शास्त्राप्रमाणे कर्म आचरण करायचं असं कसं काय असू शकेल. जर शास्त्राप्रमाणे नसेल तर कर्म करून सुटका होणार नाही. शास्त्र सांगत नसेल तर ते कर्म करण्याची काही सोय नाही. कारण ऐकणाऱ्याला माहितीये ना की आपण शास्त्राचं न ऐकता कर्म करतोय. हे केवळ अर्जुनाचं नाही चाललेलं, हे तुमचं आमचं चाललंय. आम्हाला माहितीये ना की आम्ही शास्त्राला न विचारता कित्येक कर्म केलेली आहेत. जवळपास सगळीच कर्म स्वार्थाप्रमाणे केली आहेत. जवळपास सर्वच कर्म इंद्रियांकरता विषयांकरता केली आहेत. कोणत्या शास्त्राला अनुसरून आम्ही वागलेलो नाही आहोत ना. हा अर्जुनाचा प्रश्न जसा आहे तसा तुमचा आमचा प्रश्न आहे ना. कारण शास्त्र माहित आहे कोणाला? गीता ऐकणाऱ्याला शास्त्र माहित असेल. आमची आतापर्यंत झालेली कर्म आता अर्जुन देखील आता गीता ऐकतोय ना. मग या गीता ऐकण्याच्या आधी अर्जुनाची जी कर्म होती जशी आपली तशी थोडी शास्त्रांना धरून असणार आहेत. मग आपलं जीवन वाया गेलं म्हणायचं की काय? बघा अर्जुनाचा प्रश्न चांगला आहे. तेथे अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विण नसे सुटी का कर्मा. तरी तक्षकाची फडे ठाकोनी कई तो मणी काढे. तक्षक त्या तक्षकाचे फडे फणा जे हे शास्त्राला विचारून कर्म करणं किती अवघड आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. तक्षकाच्या कपाळावर एक मणी होता असं तक्षकाचं विशेष सांगितलं जायचं. त्या मण्याचा स्वयंसिद्ध प्रकाश पडायचा तक्षक जात असताना. एक तर तक्षक म्हणजे किती कठीण, काही काही मंडळी गांडुळालाही घाबरतात जे पुढे जायलाच तयार होत नाहीत गांडुळे म्हटल्यावर. तक्षकाची वार्ताच सोडा, साधा बिनविषारी पाण्यातला साप असेल तरी देखील पुढे जायला तयार होत नाहीत. सापाची निष्कारण हत्या म्हणजे जे विषारी नाहीत, 5% साप विषारी असतात आणि 95% नसतात असं म्हटलं जातं. साप चावल्यानंतर जो मंत्रानी मनुष्य सावध होतो तर ती मानसिकता आहे. जर विषारी साप चावला तर मंत्रानी सावध होत नाही. पण साप चावल्यावरच इतका आघात होतो की आपण आता मेलो म्हणून तो मूर्छितच पडतो. तो जागा असतो, त्याला थोडं ऐकू वगैरे सगळं येत असतं. पण सापानी चावा घेतला आणि अवतीभोवती तर मग त्याच्यावर मंत्र टाकला जातो. तो ऐकतो की मांत्रिकाल बोलवलंय, मांत्रिक काहीतरी करतोय, मंत्र झालं, आता याला मरण नाही असं तो ऐकतो आणि मग डोळे उघडतो. तक्षकाची फडे ठाकोनी कई तो मणी काढे. हा कसा काय काढणार? तक्षकाच्या कपाळावरचा मणी काढायचा. कई नाकींचा केशू जोडे सिंहाची आहे आणि सिंहाच्या घ्राणेंद्रियांपाशी पुष्कळ केस असतात. त्याच्यातला एक केस उपटून आणा म्हणून जर सांगितलं तर इतकं सोपं आहे? तुम्हाला आठवतं काही वर्षांपूर्वी पेशवे पार्कमध्ये एक सिंह ते जे फुलराणी तेव्हा चालायची तितका वर चढून गेला. चुकून बंद करायचं राहिलं होतं ते दार, सफाई वगैरे झाली आणि कोणाला पत्ता नव्हता तसा. काही मंडळी वर खेळायला वगैरे गेली तर त्यांना तिथं तो दिसला, त्यांची पळापळ झाली आणि मग एकच सगळीकडे बातमी पसरली. सारसबागेचीही गर्दी तिथं आली. त्या सिंहाला आत त्याला कसा आत घालणार? बर गर्दीमुळं तो नेहमीच्या लोकांचा ऐके ना, तोही घाबरला एवढी माणसं पाहून आणि तो मोकळा होता म्हणून. तर मग लोकांनी एक पेपरमध्ये आलेलं सांगतोय, गोष्ट नाहीये. खूप जमाव जमलेला होता असं वाचलं मी. तर त्यांनी तिथे एक झाड होतं, त्या झाडाच्या बाजूला तो होता, त्या झाडावर एक दोरा गाठ मारून टाकला मोठा दोर, आणि मग तो सैल करून ती गाठ खाली आली. आणि मग ठरवलं की ती गाठ तो दोर जसा ओढला जाईल तसा फास पडेल. आणि झालं तर बऱ्यापैकी, म्हणजे सिंहा त्या दोराच्या तिथं सिंहानी एक पाऊल पलीकडं टाकलं होतं, त्याची मानहाणी एक पाऊल पलीकडं होतं असं असल्यामुळं ओढून घ्या म्हटले. ओढून घेतल्यावर त्याला जेव्हा तो दोर लागला, सिंहाच्या ओरडण्याला गर्जना म्हणतात, सिंह गर्जना, त्यांनी एवढी मोठी गर्जना केली की तिथं जमलेले सगळे लोक सारसबागेत गेले. इतकं सोपं आहे सिंहाच्या, ज्ञानेश्वर महाराज कसं लिहितात, कई नाकींचा केशू जोडे सिंहाची आहे. सिंहाच्या नाकातला केस तोडून आणायचा, तक्षकाच्या कपाळावरचा मणी काढून आणायचा, मग तेणे तो ओविजे, आणि मग त्या मण्याला भोग पाडून त्या केसात तो ओवायचा, आणि जो दागिना तयार करायचा, तरीच लेणे पावीच आहे. एवढं केल्यावर मगच अलंकार होतो का? एरवी काय अशी जे रिक्त कंठी, आणि हे जे कोणी करत नाहीत ते दागिन्यांशिवाय राहणार? शास्त्राप्रमाणे जो आचरण करतो, आणि असे न आचरण करणारेच भरपूर, त्यांनी असं रिक्त कंठी राहायचं? ऐसी शास्त्रांची मोकळी या कई कोण पा वेटाळी, एक वाक्य त्याच्या फळी पैसे जे कई, झालयाही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता, कैसा पैसा रू जीविता ये तुला लिया. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे, या चहूही जे एक फळे तो उपावो के मिळे आघवयांसी. म्हणून शास्त्रांचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. कितीतरी जवळपास सर्व लोक अज्ञानीच असणार, मुमुक्षू असणार, अज्ञानी असणार, बद्ध असणार, मूर्ख असणार, यांना काही गती नाही. अजाणतेपणाने अज्ञानाने कर्म करणाऱ्यांनी मग करायचं काय? शास्त्रांना धरूनच कर्म करावीत असं तुम्ही सांगता, असा अर्जुनाच्या मनात प्रश्न आला. दरम्यानच्या या तीन चार ओव्या नुसत्या वाचल्या, त्या पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. नारायण प्रभु हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 दरम्यान